उत्पत्ती प्रकरण 10। नोहाच्या मुलांचे वंशज। पहिला इतिहास प्रकरण 1, पदे 5 ते 23। नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळी येणेप्रमाणे। जलप्रलयानंतर त्यास मुलगे झाले। याफेथाचे मुलगे गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तिरास। गोमरचे मुलगे अश्कनाज, रिपात व तोगार्मा। यावानाचे मुलगे अलिशा, तारशीश, कित्तीम व दोदानीम। यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्या परत्वे निरनिराळे देश वसविले। हामाचे मुलगे कुश, मिस्राईम, पूट व कनान। कुशाचे मुलगे सबा, हवीला, साप्ता, रामा व साप्तका। आणि रामाचे मुलगे शबा व ददान। कुशाला निम्रोद झाला। तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला। तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला। म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे। शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत। त्या देशातून तो पुढे अश्शुरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ ईर व कालह ही वसविली। तसेच निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसविले। हेच ते मोठे शहर होय। मिस्राईम याला लुदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, पात्रुसीम, कासलुहीम यासपासून पलिष्टी झाले व कफ्तोरी हे झाले। कनान याला सिदोन हा पहिला मुलगा आणि हेत, यबुसी, अमोरी, गिरगाशी, हिव्वी, आर्की, शिनी, अरवादी, समारी व हमाथी हे झाले। पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला। कनान यांची सीमा सिदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती। कुळे, भाषा, देश व राष्ट्रे या परत्वे वर सांगितलेली हामाची संतती होय। शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेथाचा वडील बंधू, याला ही संतती झाली। शेमाचे मुलगे एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम। अरामाचे मुलगे ऊस, हूल, गेतेर व मश। अर्पक्षदास शेलह झाला व शेलहास एबर झाला। एबरास 2 मुलगे झाले। एकाचे नाव पेलेग होते कारण त्याच्यावेळी पृथ्वीची वाटणी झाली। त्याच्या भावाचे नाव यक्तान होते। यक्तानास अल्मोदाद, शेलेफ, हसरमावेथ, येरह, हदोराम, उजाल, दिकला, ओबाल, अबिमायल, शबा, ओफीर, हविला व योबाब असे मुलगे झाले। हे सगळे यक्तानाचे मुलगे। त्यांची वस्ती मेषापासून पूर्वेकडील डोंगर सफार याकडे जाण्याच्या वाटेवर होती। कुळे, भाषा, देश व राष्ट्रे या परत्वे ही शेमाची संतती होय। पिढ्या व राष्ट्रे या परत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत। जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्न भिन्न राष्ट्रे झाली